एज्रा अध्याय 2 बाबेलचा राजा नबूखदनेसराने बाबेलास नेलेले यरुश्लेम आणि यहुदा प्रांतातील बंद कैदी मुक्त होऊन आपापल्या नगरात परतले. जरुबाबेलाबरोबर आलेले ते हे येशुआ, नहेम्या, सराया, रयलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिगवई, रहूम व बाना. इस्रायली लोकांची यादी येणेप्रमाणे परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, अरहाचे वंशज 775, येशुआ व यवाब यांच्या वंशातील पहत मवाबाचे वंशज 2812, इलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 945, जक्काईचे वंशज 760, बानीचे वंशज 642, बेबाईचे वंशज 623, अजगादाचे वंशज 1222, अदोनिकामाचे वंशज 666, बिगवाईचे वंशज 2056, आदिनाचे वंशज 454, हिजकियाच्या घराण्यातील अटेराचे वंशज 98, बेसाईचे वंशज 323, योराचे वंशज 112, हशुमाचे वंशज 223, गिबाराचे वंशज 95, बेतलेहेमातील लोक 123, नटोफातील लोक 56, अनाथोतील लोक 128, अजमावेथातील लोक 42, किर्यात अरीम, कफिरा आणि बैरोथ येथील लोक 743, रामा व गिबामधील लोक 621, मिखमासातील लोक 122, बेथेल आणि आय येथील लोक 223, नबोतील लोक 52, मगविशाचे लोक 156, दुसऱ्या एलामाचे लोक 1254, हरिम येथील लोक 320, लोद, हदीद आणि ओनो येथील लोक 725, यरिहोतील लोक 345, सहानाचे लोक 3630, याजक येशुआच्या घराण्यातील यदियाचे वंशज 973, इम्मेराचे वंशज 1052, पशुहराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी होदव्याचे घराण्यातील येशुआ व कदमियेल यांचे वंशज 74, मंदिरातील गायक असाफाचे वंशज 128, मंदिराच्या द्वारपालांचे वंशज शल्लूम, आटेर, तलमोन, अक्कुआ, हतीता आणि शोबाई यांचे वंशज 149, मंदिरातील नेमून दिलेली सेवा सिहा, हसुफा, तब्बाबोत यांचे वंशज केरोस, सिहा, पादोन, लबाना, हगबा, अकुबा, हगाब, शमलाई, हनान, गिद्देल, गहर, राया, रसीन, नकोदा, गज्जाम, उज्जा, पासे, बेसाई, असना, मौनीम, नफसीम, बकबुक, हकूफ, हरहूर, बसलूत, महीद, हर्षा, बारकोस, सिसरा, तामह, नसीहा, हतीफा. शलमोनच्या सेवकांचे वंशज सोताई, हसोफरत, परुदा, जाला, दारकोन, गिद्देल, शफाट्या, हत्तील, पोखेरेत, हसबाईम, आम्ही मंदिरातील चाकर आणि शलमोनाच्या सेवकांचे नेमून दिलेले काम करणारे वंशज एकूण 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दान, इम्मेर या ठिकाणाहून काही जण यरुश्लेमेला आले होते, पण आपण इस्रायलाच्या वंशातलेच पूर्वज आहोत हे ते सिद्ध करू शकले नाहीत. दलाया, तोबिया आणि नकोदाचे वंशज 652 आणि याजकांचे वंशज हबया, हक्कोस, बर्जिल्य, ज्याने बर्जिल्य गिलादी याच्या मुलींपैकी एक मुलगी पत्नी करून घेतली होती आणि त्यास त्याचे नाव पडले होते. आपल्या घराण्याची वंशावर त्यांनी नोंद पुस्तकात शोधून पाहिली, पण त्यांना ती सापडली नाही. म्हणून त्यांनी त्यांचे याजकपण अशुद्ध केले. याकरता अधिपतीने त्यांना सांगितले की उरीम व थुम्मीम घातलेला याजक मंजूर होईपर्यंत त्यांनी पवित्र अर्पण खाऊ नये. सर्व समुदाय 42,360 इतका होता. त्यामध्ये त्यांच्या 7,337 दासदासी यांचा आणि मंदिरातील 200 गायक यांचा समावेश नाही. त्यांचे घोडे 736, खेचरे 245, त्यांचे उंट 435, त्यांची गाढवे 6,720 होती. हे सर्व जण यरुश्लेमेत परमेश्वराच्या मंदिराजवळ आले. मग अनेक घराण्याच्या प्रमुखांनी मंदिराच्या बांधकामासाठी खुशीने भेटी दिल्या. या वास्तूच्या कामासाठी त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिलेली दाने ही अशी: सोने 61,000 दारिक, चांदी 5,000 माने आणि याजकांचे झगे 100. या प्रकारे याजक, लेवी आणि इतर काही लोक, गायक, द्वारपाल आणि ज्यांना मंदिरातील सेवा नेमून दिली होती ते आपापल्या नगरात राहिले. इस्रायलातील सर्व लोक आपापल्या नगरात वस्ती करून राहिले.